नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मनपा निवडणूक निकालाचं चित्र बहुतांशी स्पष्ट, भाजप आणि मित्रपक्षांची सरशी. राज्यात अनेक पक्षांची राजकीय समीकरणं अपेक्षेच्या तुलनेत अयशस्वी. मराठवाड्यात भाजप 3 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येकी एका मनपावर विजय. स्टार्टअप इंडिया मिशन उपक्रमाची दशकपूर्ती. हिंदू समाजानं आचरणातून समाज परिवर्तन घडवावं, सरसंघचालकांचं आवाहन. आणि धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात संचारबंदी. आता सविस्तर बातम्या. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनी सर्वाधिक म्हणजे 23 जागांवर विजय मिळवला. मुंबई महापालिकेत भाजपनं सर्वाधिक 89 जागा तर शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 जागा तर काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं फक्त 1 जागा जिंकली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघ्या 6 जागांवर यश मिळालं. नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, नागपूर, अमरावती, अकोला, धुळे, जळगाव आणि नाशिकसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत यश मिळवलं. काँग्रेस पक्षानं लातूर, भिवंडी, चंद्रपूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं परभणी, बहुजन विकास आघाडीनं वसई विरार तर इस्लाम पार्टीनं मालेगाव महानगरपालिकेवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी जुळवलेली समीकरणं जनतेनं नाकारल्याचं कालच्या निकालातून दिसून आलं. अनेक ठिकाणी सत्तापालट झाला तर अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना सत्ता कायम ठेवण्यात यश मिळालं. महाराष्ट्रातल्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या सुशासनाच्या धोरणाला आशीर्वाद दिले असून एनडीएसोबतचं नातं आणखी दृढ केल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजप शिवसेना कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या सोहळ्यात विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत जनतेनं दाखवलेल्या विश्वासावर खरं उतरण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
आपण सगळे निवडून आलो, मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत, त्यामुळे कुठेही या विश्वासाला तडा जाणार नाही. अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो.
काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. राज्यात काँग्रेसचे 350 नगरसेवक निवडून येतील आणि 10 ठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. ते काल बुलडाणा इथं बोलत होते. मराठवाड्यातल्या मतदारांनी महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना संमित्र कौल दिला. 5 महापालिकांपैकी भाजपला 3 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी एका महापालिकेत बहुमत मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मनपाच्या 115 जागांपैकी भाजपला 57 तर शिवसेनेला 13 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6, वंचित बहुजन आघाडीला 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. छत्रपती संभाजीनगर मनपात एमआयएम पक्षाला राज्यात सर्वाधिक 33 जागा मिळाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल स्वीकारत असल्याचं विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. जनमताचा आदर करत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे बहुमत जवळपास मिळले. माझ्या मायक्रोन 60-62 जागा भारतीय जनता पार्टी 31 मला तो जनतेनं भारतीय जनता पार्टीला निवडून दिले, पण जनमताचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं.
पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जालना महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षानं मिळवली आहे. 65 सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत भाजपनं 41 तर शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या. काँग्रेसला 9, एमआयएम 2 तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला. परभणी महापालिकेच्या 65 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 25 जागांवर विजय मिळाला. भाजपला 12, काँग्रेसला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 11 तर इतर 5 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. 70 सदस्य संख्या असलेल्या लातूर मनपात काँग्रेसनं 43 जागा जिंकल्या तर वंचित बहुजन आघाडीला 4 जागांवर विजय मिळाला. भारतीय जनता पक्षाला 22 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला. नांदेड महापालिकेच्या 81 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 45 जागांवर विजय मिळाला. एमआयएमनं 13, काँग्रेस 12, वंचित बहुजन आघाडी 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला. राजकीय विश्लेषक प्राध्यापक नामदेव कराड यांनी मराठवाड्यातल्या या निकालाबाबत बोलताना इथल्या मतदारांनी आपली पारंपरिक बांधिलकी जपत मतदान केल्याचं मत नोंदवलं. ते म्हणाले,
या निकालाकडे पाहता संमिश्र निकाल आहे असं आपल्याला पाहावं लागेल. पारंपरिक आपण जर विचार जर केला, छत्रपती संभाजीनगर भाजपला भरभरून असं सहकार्य केलं मतदारांनी, त्याच पद्धतीनं जालना इथेही मतदारांनी कौल भाजपाच्याच बाजूनं दिलेला आहे, नांदेडलाही भाजपाच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात कौल दिला. पारंपरिक काँग्रेसचा असणारा गड म्हणून आपण लातूर या ठिकाणी पाहतो, मतदारांनी हा विलासराव देशमुखचा गड आहे असं परत एकदा सिद्ध केलं. शिवसेना आणि शिवसैनिक या विषयातला परभणीला फार मोठा बोलबाला राहिलेला आहे आणि तोच कौल शिवसेनेला देऊन मराठवाड्यातल्या मतदारांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं की आम्ही आमच्या जे विचारधारा किंवा पक्ष आहेत त्यांच्या आजही आम्ही सोबत आहोत. निवडून आले यश मिळालंय फक्त जाती धर्म पंथावर याच्यावर न करता शहराचा विकास कसा होईल हेही त्यांना एकमेकाच्या सोबत राहून हे करावं लागेल.
छत्रपती संभाजीनगर इथे 3 प्रभागातल्या मतमोजणी दरम्यान मतदान यंत्रावरच्या तारखेत फरक असल्याचा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार अभय टाकसाळ यांनी केला आहे. या प्रभागात फेरमतदान घेण्याची मागणी टाकसाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशातल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा स्टार्टअप इंडिया मिशन या उपक्रमानं गेल्या 10 वर्षात क्रांती घडवून आली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या उपक्रमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त काल नवी दिल्लीत भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना आज भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
भारत के युवाओं का फोकस रियल प्रॉब्लेम सॉल्व करने पर है. हमारे वो यंग इनोवेटर्स जिन्होंने नए सपने देखने का साहस दिखाया, मैं उन सभी की बहुत बहुत सराहना करता हूँ. 10 साल की ये जर्नी सिर्फ एक सरकारी स्कीम की सक्सेस स्टोरी नहीं है, ये आप जैसे हजारों लाखों सपनों की जर्नी है. सिर्फ 10 साल में स्टार्टअप इंडिया मिशन एक रिवॉल्यूशन बन चुका है. भारत आज दुनिया का 3rd largest स्टार्टअप इकोसिस्टम है.
हिंदू समाजानं स्वतःच्या आचरणातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं काल हिंदू संमेलनात ते बोलत होते. जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवायचा आहे, त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसं करावं लागेल असं डॉ भागवत यांनी नमूद केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 1वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं एमआयटी महाविद्यालयात झालेल्या युवा संमेलनातही भागवत यांनी काल मार्गदर्शन केलं. ज्ञान घेण्यासाठी विदेशात जा, मात्र त्या ज्ञानाचा भारतासाठी वापर करा असं आवाहन डॉ भागवत यांनी तरुणांना केलं. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावं या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश दिले आहेत. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांना या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे, मात्र त्यांच्यासह धनगर समाज आज मुंबईसाठी रवाना होण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी जाहीर करण्यात आली. आज पहाटे 5 वाजेपासून ही संचारबंदी लागू झाली असून आज रात्री 12 वाजेपर्यंत ती लागू राहणार आहे. महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य ठरलं असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा हाच यामागचा उद्देश असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांची निवड झाली. काल नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं शारंगदेव महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. ओडिशी नृत्य सादरीकरणानं महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी वारकरी परंपरेतील अभंग, भारूड तसंच गोंधळ सादर केला. महात्मा गांधी अभिमत विद्यापीठातील महागामी संस्थेत परवा 19 तारखेपर्यंत आयोजित या महोत्सवात दररोज विविध कला सादरीकरण, चर्चासत्र, कार्यशाळा तसंच शोधनिबंधांचं सादरीकरण होणार आहे. शीख धर्मियांचे नववे गुरु श्री तेग बहादूर साहेब यांच्या 350 हौतात्म्य शताब्दी वर्षानिमित्त आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या तयारीचा काल विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला. या ऐतिहासिक तसंच प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी दक्षतेनं तसंच समन्वयानं काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदेड इथं 24 आणि 25 जानेवारीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होणं आवश्यक असून त्यासाठी महिला बाल विकास, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे ही जनजागृती करावी असे निर्देश दिले. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकींसाठी कालपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं यासाठी अर्ज भरता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्ह वाटप होईल. 3 तारखेला मध्यरात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सायबर गुन्हेगारीतून मिळवलेल्या 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं पंजाब अँड सिंध बँकेच्या व्यवस्थापकासह 18 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या केवायसीचे खोटे दस्तऐवज बनवून राजस्थानमधल्या एका बँकेच्या शाखेत 13 कंपन्यांच्या नावे बनावट खाती उघडण्यात आली. या खात्यांमध्ये बेकायदेशीर मार्गांनी मिळवलेली रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. या खात्यांमधून बेकायदेशीर पद्धतीनं मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात आले होते, त्यामुळे सीबीआयनं तक्रार दाखल केली आहे. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या लिन चून यी यानं पराभव केला. यासोबतच लक्ष्य सेनचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. भारताचे इतर सर्व बॅडमिंटनपटू यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु गुजरात जायंट्सचा 32 धावांनी पराभव केला. बेंगलुरुच्या 183 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 19व्या षटकात सर्वबाद 150 धावाच करू शकला. 47 चेंडूंमध्ये 66 धावा करणारी रॉयल चॅलेंजर्सची बेंगलुरुची राधा यादव सामनावीर ठरली. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या ऍट होम या स्वागत समारंभासाठी नांदेड इथले सर्पदंशतज्ञ डॉ दिलीप पुंडे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत जळगावचे अरविंद गुलाब चौधरी, मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश सहा आणि रायगड सगुणाबागचे चंद्रशेखर भडसावळे यांनाही या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मनपा निवडणूक निकालाचं चित्र बहुतांशी स्पष्ट. भाजप आणि मित्रपक्षांची सरशी. राज्यात अनेक पक्षांची राजकीय समीकरणं अपेक्षेच्या तुलनेत अयशस्वी. मराठवाड्यात भाजप 3 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येकी एका मनपावर विजय. आणि धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात संचारबंदी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.